नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 1 एप्रिलपर्यंत ईडी कोठडी. रामटेक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीकडून रद्द. सिने अभिनेते गोविंदा यांचा शिवसेनेत प्रवेश. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायद्याअंतर्गत 2024-25 वर्षासाठी रोजगाराच्या सुधारित दराची अधिसूचना जारी. आणि मराठवाड्यासह राज्यात बहुतांश ठिकाणचं तापमान 40 पार. आता सविस्तर बातम्या. कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज दिल्लीतल्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं 1 एप्रिलपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. मद्य घोटाळ्यात केजरीवाल यांना ईडीनं 21 मार्च रोजी अटक केली होती. आज कोठडीची मुदत संपल्यानंतर पुन्हा केजरीवाल यांना ईडीकडून न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर न्यायालयानं केजरीवाल यांची ईडी कोठडी 4 दिवसांनी वाढवली आहे. दरम्यान केजरीवाल यांच्या अटकेवरून अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं आज पत्रकार परिषद घेऊन अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वक्तव्य अयोग्य आणि अनुचित असल्याचं म्हटलं आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र जात पडताळणी समितीनं रद्द केलं आहे. जात वैधता प्रमाणपत्र मिळवताना कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आलेली नाही असा दावा करण्यात आला होता. सुनील साळवे नामक व्यक्तीनं याबाबतची तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर सामाजिक न्याय विभागानं जात पडताळणी समितीला योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते. सामाजिक न्याय विभागाच्या आदेशानंतर जात पडताळणी समितीनं बर्वे यांना नोटीस जारी केली होती. याच नोटीसीला बर्वे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यानंतर बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय पडताळणी समितीनं दिला आहे. सिने अभिनेता गोविंदा आहुजा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला. आपल्याला मिळालेली जबाबदारी योग्यरित्या पार पाडू अशी प्रतिक्रिया गोविंदा यांनी यावेळी दिली. केंद्र सरकारनं 2024-25 या वर्षासाठी मनरेगा अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याअंतर्गत रोजगाराच्या सुधारित दराची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार अकुशल कामगारांना प्रतिदिवस मिळणाऱ्या वेतनाचा दर हरियाणामध्ये 374 रुपये, गोव्यामध्ये 356, कर्नाटकमध्ये 349, केरळमध्ये 346 तर पंजाबमध्ये 322 रुपये इतका असेल. येत्या 1 एप्रिलपासून सुधारित वेतन दर लागू होणार असल्याचं ग्राम विकास मंत्रालयानं म्हटलं आहे. बंगळुरू इथं आज हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या मदतीनं तेजस MK-1A या हलक्या विमानाची चाचणी यशस्वीरित्या पार पडली. हे तेजस विमान आधुनिक अशा इलेक्ट्रॉनिक रडार संचार प्रणाली आणि युद्ध क्षमतांनी परिपूर्ण असून यात हवेतच इंधन भरण्याची सोय असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. मध्य प्रदेशातील जबलपूर इथं नुकत्याच झालेल्या 45व्या अखिल भारतीय आंतरविद्युत क्रीडा स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या महावितरण संघानं शरीर सौष्ठव आणि भारोत्तोलन खेळात लक्षणीय यश मिळवलं आहे. महावितरणतर्फे या स्पर्धेत एकूण 7 जणांनी सहभाग घेतला होता. शरीर सौष्ठव प्रकारात राहुल कांबळे आणि विशाल मोहाळे यांनी रौप्यपदक तसंच सूरज कोंगे आणि अमित पाटील यांनी कांस्यपदक पटकावलं तर वाळूज MIDC शाखेचे सहाय्यक अभियंता रवी मिरगणे यांनी भारोत्तोलन खेळात कांस्यपदक मिळवलं. याच प्रकारात महावितरणनं सांघिक तृतीय पारितोषिकही पटकावलं आहे. महावितरणनं या स्पर्धेत एकूण 6 पदकं पटकावली आहेत. रायगड जिल्ह्यातील मुरुड किनाऱ्यापट्टीवर बेकायदेशीर मासेमारी केल्याप्रकरणी तटरक्षक दलानं 37 मच्छीमारांना ताब्यात घेतलं आहे. या कारवाईत पोलिसांनी 4 मच्छीमार नौका, उच्च क्षमतेचे 42 हॅलोजन, 22 पाण्याखालचे LED डिझेल जनरेटर तसंच प्रतिबंधित मासेमारी गियर असं एकूण 30 लाखांचं साहित्य जप्त केलं आहे. या LED मासेमारीमुळे स्थानिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. काल रात्री गडचिरोली आणि छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागात भूमकान गावानजीकच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून नक्षलवाद्यांचं साहित्य ताब्यात घेतलं आहे. काल संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत ही चकमक सुरू होती. नक्षलवाद्यांनी पोलिसांवर बॅरल ग्रेनेड लॉन्चरचा मारा केला मात्र पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देऊन हल्ला परतवून लावला. छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती साजरी होत आहे. यानिमित्त मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ इथं माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही दादर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यान इथं शिवजयंतीनिमित्त शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. दरम्यान शिवजयंतीनिमित्त रत्नागिरीत आज श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे शिवज्योत दौड पार पडली तर धुळे शहर आणि जिल्ह्यातही शिवजयंती साजरी करण्यात आली. नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी आज निवडणूक अधिसूचना जारी झाली आहे. याबरोबरच नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी नांदेड लोकसभा मतदारसंघात एक नामनिर्देशन पत्र दाखल झालं आहे. अपक्ष उमेदवार जफर अली खा मेहमूद अली खा पठाण यांनी आपलं नामनिर्देशन पत्र दाखल केल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातही आज पहिल्या दिवशी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी अर्ज भरला आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्रं आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
सांगली लोकसभा मतदारसंघातील एकही मतदार टपाली मतदानापासून वंचित राहणार नाही याबाबत सर्व निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यावी तसंच अत्यंत सूक्ष्मपणे टपाली मतदान प्रक्रिया समजून घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी केलं आहे. सांगलीत आज टपाली मतदान प्रक्रियेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीनं फ्रान्स इथल्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जिप्सी भेरा आणि वल्ली या तीन चित्रपटांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ अविनाश कांबळे यांनी आज मुंबईत दिली. फ्रान्सच्या कान्स इथं मे महिन्यात 14 ते 22 तारखेदरम्यान हा चित्रपट महोत्सव होणार आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी तापमानानं 40 पार केली आहे. राज्यात आज सर्वाधिक 42.8 अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. त्याखालोखाल मालेगाव इथं 42 तर जळगाव इथं 41.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोलापूर बुलढाणा यवतमाळ आदी शहरातही पारा 40 अंशांच्या वर पोहोचला आहे. मराठवाड्यात परभणी इथं सर्वाधिक 41.2 अंश सेल्सिअस तापमान असून त्याखालोखाल नांदेड इथं 40.2, बीड इथं 40.1 तर छत्रपती संभाजीनगर इथं 39.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. छत्रपती संभाजीनगर शहर हद्दीतील नागरिकांना आपला थकीत मालमत्ता आणि पाणीपट्टी कर भरण्यासाठी 29, 30 आणि 31 मार्च रोजी सुट्टीच्या दिवशीही महानगरपालिकेनं सर्व वॉर्ड प्रशासकीय कार्यालयं सुरू ठेवली आहेत. नागरिकांना सकाळी 8 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत कर भरता येणार आहे. त्यांनी मालमत्ता कराच्या कक्षेत नाही अशा नागरिकांनी 31 मार्चपर्यंत आपल्या मालमत्तेला कर लावून घ्यावा असं आवाहन महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे. कर भरणा करण्यासाठी बहुतांशी नागरिकांनी दिलेले धनादेश वटले नसून यापुढे धनादेश न वटल्यास संबंधित नागरिकाकडून 5,000 रुपये दंड वसूल करण्यात येईल असंही महानगरपालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं दिले जाणारे विशेष वाङ्मय पुरस्कार उद्या प्रदान करण्यात येणार आहेत. मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदापूरकर सभागृहात सायंकाळी 5:30 मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथले ज्येष्ठ गायक पंडित नाथ नेरळकर यांच्या स्मृती दिनानिमित्त नाथ नेरळकर शिष्य परिवारातर्फे नाथस्वर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या संध्याकाळी 6:00 शहरातल्या तापडी या नाट्यमंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. कथित मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 1 एप्रिलपर्यंत ईडी कोठडी. रामटेक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीकडून रद्द आणि मराठवाड्यासह राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान 40 पार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.